नमस्कार, सर्वांना स्वागत आहे आपले आपल्या कुपोषणमुक्त गाव कार्यक्रमामध्ये, ज्यात आज आपण स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहोत.
मित्रांनो, स्वच्छता केवळ आपली वैयक्तिक जबाबदारीची गोष्ट नाही, तर ही आपल्या घराच्या आणि संपूर्ण समुदायाच्या आरोग्यासाठीही आवश्यकता आहे. तर चला आज आपण वैयक्तिक, घरगुती आणि सामुदायिक स्वच्छतेचे महत्त्व काय आहे हे तपासूया.
प्रथम वैयक्तिक स्वच्छतेची चर्चा करूया. वैयक्तिक स्वच्छतेचा अर्थ म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे, जसे की रोज स्नान करणे, हात धुणे, वेळेवर नखे काढणे आणि स्वच्छ कपडे घालणे.
अगदी बरोबर. वैयक्तिक स्वच्छतेमुळे आपल्याला फक्त स्वच्छता अनुभवता येत नाही, तर यामुळे अनेक आजारापासूनही संरक्षण मिळते, जसे की फ्लू, सर्दी आणि इतर संसर्गजन्य रोग.
आता घरगुती स्वच्छतेची चर्चा करूया. घरगुती स्वच्छतेमध्ये आपल्याला आपल्या घराला स्वच्छ ठेवणे आवश्यक असते, ज्यात रोज भांडी धुणे, फर्श पुसणे आणि कचरा काढणे याचा समावेश आहे.
अगदी योग्य. घरगुती स्वच्छतेमुळे आपले घर फक्त स्वच्छ आणि सुस्थितीत राहते, तर यामुळे घरातील सदस्यांना एक आरोग्यदायी वातावरण मिळते. यामुळे कीटक आणि रोगराई पसरणारे बॅक्टेरिया देखील दूर राहतात.
आता सामुदायिक स्वच्छतेकडे वळूया. सामुदायिक स्वच्छतेचा अर्थ म्हणजे आपल्याला आसपासच्या वातावरणाला स्वच्छ ठेवणे. यामध्ये रस्त्याची स्वच्छता, कचरा न फेकणे आणि सार्वजनिक स्थळांची स्वच्छता याचा समावेश होतो.
अगदी बरोबर. सामुदायिक स्वच्छतेमुळे आपण आपल्या समाजाला सुंदर आणि स्वच्छ ठिकाण बनवू शकतो. हे फक्त आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर संपूर्ण समुदायाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे यासाठी महत्त्वाचे आहे.
होय, आणि जेव्हा सर्व लोक एकत्र येऊन स्वच्छतेची काळजी घेतात, तेव्हा हे एक उत्तम समाजाची आधारशिला ठेवते.
बरोबर. त्यामुळे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायला हवं की वैयक्तिक, घरगुती आणि सामुदायिक स्वच्छतेची जबाबदारी फक्त आपल्यासाठीच नाही, तर समाजासाठीही आहे.
आशा आहे की आजच्या चर्चेतून आपल्याला स्वच्छतेच्या महत्त्वाचा अनुभव मिळाला असेल. चला आपण सर्व एकत्र येऊन एक स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण समाजाच्या दिशेने पाऊल टाकूया.
धन्यवाद. आणि आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घ्या. आरोग्यदायी आणि स्वच्छ जीवन जगण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, स्वच्छता ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. या विषयावर आपल्याकडे काही विचार, प्रश्न किंवा अनुभव असेल तर फोनमध्ये नंबर 3 दाबून त्याची रेकॉर्ड करून आम्हाला कळवा.
पुढच्या वेळी नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. नमस्कार.